इट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्यासोबत. मॉर्निंग नंबर वन मध्ये फुटबॉल लव्हर्ससाठी गेल्या काही दिवसांपूर्वी एक जरा मन खट्टू करणारी बातमी मिळाली की बाबा रे मेस्सी रिटायर होतोय. रिटायरमेंट नंतर मेस्सीचे प्रॉब्लेम जरा जास्तच वाढत चाललेले आहेत. एकूणच जागतिक फुटबॉलमध्ये एकामागोमाग एक विक्रम रचणारा अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी आता अडचणीत सापडतोय. कर चुकवल्या प्रकरणी या खेळाडूवर जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. कर चुकवेगिरीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयानं मेस्सी आणि त्याचे वडील श्री जॉर्ज मेस्सी बर त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि या दोघांनाही 21 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. बाप रे बाप, मतलब हम सब का चहीता प्लेयर अब जेल जाएगा. बाप रे बाप, यु नो अशा काही गोष्टी वाचल्या ना की खरंच वाईट वाटतं. आणि लागलीच्या लागली आहे ना ह्या अशा महान खेळाडूंची तुलना आपोआपच म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही तुलना सुरू होऊन जाते. मेस्सी कम्पेअर्ड विथ सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर एक असा आयडॉलिस्टिक प्लेअर आहे जो प्रत्येक दृष्टीनं त्याच्यावरती कुठलाही शिंतोडा नाही, कुठलीही वाईट गोष्ट आहे की वाट नाही, फार अवघड असतं हे सगळं असं मॅनेज करणं, फारच अवघड. सुपर एट्स 93.5 रेड एफ एम वर असो हम बस ये प्रे कर सकते हैं कि मेस्सी की सजा कम से कम हो और उसे जेल अगर न जाना पड़े तो बहुत अच्छा. देखते हैं आगे क्या होगा. बजाते रहो.